आजचे दैनिक सुभक्ती पर्व 2 मार्च. अभिवचनांनी आपणास सज्ज करा. जे आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. मत्तै 5:8. जेव्हा पौल म्हणतो की आत्म्याने शरीराचे कर्मे ठार मारा, रोमकरास पत्र 8:13, याचा अर्थ मी अशा प्रकारे घेतो की आत्म्याच्या शस्त्रसामग्रीमधील एक शस्त्र ज्याचा उपयोग आपण ठार मारण्यासाठी केला पाहिजे ते शस्त्र म्हणजे तलवार, जे देवाचे वचन होय. इफिस 6:17. तर मग जेव्हा आपले शरीर एखाद्या भयामुळे किंवा मोहामुळे पाप करण्यास प्रवृत्त होते, तेव्हा आपण आत्म्याच्या तलवारीने त्या भयाला आणि त्या मोहाला मारून टाकायचे आहे. माझ्या अनुभवानुसार पाप ज्या गोष्टीचे अभिवचन देते, आपण त्याच्यापेक्षा उच्च अभिवचनाद्वारे त्या अभिवचनाच्या मुळावर प्रहार करतो. उदाहरणार्थ, जेव्हा मला निषिद्ध अशा शारीरिक वासनेची लालसा होत असते, तेव्हा या पापाच्या आनंदाच्या मुळावर प्रहार करण्यासाठी मी आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील, मत्तै 5:8 या वचनाचा वापर तलवारीप्रमाणे करतो. शुद्ध अंतकरणाने देवाला पाहण्याचा जो आनंद आहे, त्याचे मी स्मरण करतो आणि पापाच्या क्षणिक उथळ आणि पीडा देणाऱ्या परिणामांची आठवण ठेवतो आणि त्याच्याद्वारे देव मला पापाच्या मोहावर विजय मिळवण्यास सहाय्य करतो. पापासोबत यशस्वीरित्या युद्ध करण्याकरिता येणाऱ्या मोहावर विजय मिळवण्यासाठी त्या क्षणाला लागू पडतील अशी देवाची अभिवचने हाताशी असणे हे एक महत्त्वाचे शस्त्र आहे. तथापि असेही प्रसंग असतात जेव्हा आपल्याला त्या प्रसंगाशी संबंधित अशी वचने आठवत नाहीत आणि पवित्र शास्त्रामधून आपल्याकरिता अनुरूप असे वचन बघण्यासाठी वेळ नसतो. अशा वेळेला त्या भयाला किंवा मोहाला बळी पडून भरकटण्यापासून वाचण्यासाठी आपल्या मनाच्या भांडारात देवाच्या वचनांचा सर्वसाधारण माहिती तयार असणे गरजेचे आहे. खाली ती 4 अभिवचने आहेत ज्यांचा पापाविरुद्ध लढा देण्यासाठी मी सर्वाधिक उपयोग केलेला आहे. यशया 41:10, तू भिऊ नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. फिलिप्पी 4:19, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवीन. आणि फिलिप्पी 3:8 स्पष्ट अभिवचन, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. आणि अर्थातच मत्तै 5:8, जे आत्म्याने शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आपल्या ज्ञानाच्या भंडारात सतत देवाच्या वचनांची भर टाकीत जा. पण तुमच्या जीवनात देवाने आशीर्वादित केलेली जी मोजकी अभिवचने आहेत त्यांचा विसर पडू देऊ नका. दोन्हीकडे लक्ष ठेवा. जुन्या अभिवचनांनिशी सदैव तयार असा आणि प्रत्येक पहाटे नव्या दिवसाला सामोरे जाण्याकरिता नवीन अभिवचनांचा शोध करा.